आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद, भंडारा, इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्नपदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनीमर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बेस आणि 4 टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते. मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनीमर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा, बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी CSMTहून निघून 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून 5:20 निघून ही गाडी 7:45 CSMTला पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकुनीपासून गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3200 फेऱ्या होत आहेत, त्यांची संख्या 2030 पर्यंत 3500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत, त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज सांगितलं. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर ते महाडमध्ये बातमीदारांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर ते दुरुस्त केले जातील, महामार्गावरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर कुरुंदा येथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स ॲप संकल्पनेला देशात 3रा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ॲपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या ॲपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या ॲपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. FDA अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.